मुखं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिं यस्कृपा त्वमहं वन्दे परमानन्दमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनी अम्बद्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिनि नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे हुल्लारविन्दाय तपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवै वेदैषाङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समरथं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञानेशाङ्घ्रिसरोजदुग्धमधुपमीस्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापरी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो तुकारामवद् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो नाग्यरत्नाकरम् प्रेमा भक्तसुचान्तदान्तसुहृदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोधशुचिद्वपूर्णसततम् तुरीयत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम्। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
तैसे दृष्टा दृश्य हे जाये, मग कोण म्हणे काय आहे, हेची अनुभवे तेची पाहे रूपतया। जो प्रकाश्ये वीण प्रकाशु, जो ईशितव्ये वीण ईशु, आपणे नीची अवकाशु वसवित असे जो। जो नादे ऐकी जता नादू, स्वादे चाखी जता स्वादू, जो भोगी तसे आनंदू आनंदेची, जो पूर्णतेचा परिणामो पुरुषोत्तमो पुरुषुगा पुरुषोत्तमो, विश्रांतीचा ही विश्रामो विराला जेथे, सुखासी सुख जोडिले, जे तेज तेजासी सापडले, शून्य ही बुडाले महाशून्य जिये, जो विकासा ही वरी उरता, ग्रासाते ही ग्रासूनी पुरता, जो बहुवे पाडे बहुता पासोनी बहु, नेणतया प्रति रूपेपणाची प्रतीती, रूपे न होनी शुक्ती दावी जेवी, का नाना अलंकार दशे सोने न लपत लपाले असे, विश्व न होनी या तैसे विश्व जो धरी। या उभ्या मागच्या वेळेला आपण केवळ वाचलेल्या होत्या, असं म्हटलं तर कि या नुसत्या ऐकल्या तरी देखील आनंद होईल। क्षरपुरुष अक्षरपुरुष आणि पुरुषोत्तम याच्यामध्ये जेव्हा पुरुषोत्तमाचा बोध होतो तेव्हा तो परमात्माच मी अशा प्रकारचा भाव देखील मावळून जातो। आधी परमात्मा मी असा बोध होतो आणि त्या बोधाची सहज स्थिती होते, याचा अर्थ तो भाव मावळतो। सोहम तेही अस्तवले, जेथ सांगतेची सांगणे झाले, द्रष्टुत्वेसी गेले दृश्य जेथ, सांगणारा परमात्म स्वरूप मूळ आणि परमात्म्याबाबत सांगत होता। अशा प्रकारे सांगणारा परमात्म स्वरूपच जे सांगायचं आहे ते होऊन राहतो, असं ज्या ठिकाणी होतं, ज्या ठिकाणी द्रष्टा आणि दृश्य या दोन्ही गोष्टी नाहीशा होतात। आता बिंबा आणि प्रतिबिंबा माझी कैची हे म्हणो नये प्रभा, जरी कैसेनी हे लाभा जायची ना, का घ्राणा फुला दोही द्रुती असे जे माझारीला ठाई, ते न दिसे तरी नाही ऐसे बोलो नये। द्रष्टा आणि दृश्य हे दोन्ही नाहीसे झाले म्हणजे सर्वच संपलं असं नाही। मागच्या वेळेला तेच मी सांगत होतो की शून्य सिद्धांत जो आहे तो शून्य सिद्धांत देखील परमात्म सत्तेमुळे पक्का होतो, निश्चित होतो। परमात्म सत्तेच्या बोधामुळे शून्य आहे हे देखील समजतं। एरवी शून्य आहे हे समजणार कोणाला, ध्यानाच्या स्थितीचं वर्णन आहे। ध्यानामध्ये विचार नाहीसे झाले किंवा दृश्य नाहीसे झालं, द्रष्टा दृश्याकडे किंवा विचाराकडे साक्षीत्वानी पाहतो आहे। साक्षीत्वानी पाहत असताना समोरच्या वृत्ती हळूहळू लय पावायला लागल्या, असं झाल्यामुळं वृत्ती लय जसा होतो तसा वृत्ती लयाच्या बरोबरीनेच दृश्य मावळायला सुरुवात होते। म्हणून वृत्ती सकट दृश्य जेव्हा नाहीस होतं आणि केवळ द्रष्टा शिल्लक राहतो तेव्हा दृश्याच्या सापेक्ष दृश्याला पाहणारा म्हणून जो द्रष्टा होता तो द्रष्टा देखील नाहीसा होतो. स्वरूपाच्या ठिकाणी किंवा चेतनेच्या ठिकाणी आपण द्रष्टा हा जो भाव होता तो भाव गळून पडतो. हा भाव गळून पडल्यानंतर काहीही राहिलं नाही असं होत नाही. हा भाव गळून पडल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याला आत्मबोध असं म्हणतात. जसं घ्राण आहे, नाक आहे आणि फूल आहे, या फुलाच्या मध्ये जी द्रुती असते, सुगंध असतो, तो जरी दिसत नसला तरी नाही असं म्हणायची सोय नसते. तसा दृश्य द्रष्ट्यातीत अशी परब्रह्माची स्थिती म्हणजे उत्तम पुरुषाची स्थिती. तैसे द्रष्टा दृश्य हे जाये, मग कोण म्हणे काय आहे, हे ची जो अनुभवे ते ची पाहे रूपतया. जो याचा अनुभव घेतो तो त्याच्या स्वरूपाशी एक रूपता साधतो. आणि मग ज्ञानेश्वर महाराजांनी या ओव्या लिहिल्या. हा उत्तम पुरुष परमात्मा किंवा पुरुषोत्तम या नावानी संबोधिला जाणारा तो प्रकाशे वीण प्रकाशू, तिथं प्रकाशक नसताना देखील कुठल्याही गोष्टीचा प्रकाशक पाहिजे, प्रकाश पाहिजे, आणि मग ज्याच्यावर प्रकाश पडते ती वस्तू पाहिजे. जसं इथं दिवा आहे, त्या दिव्याचा प्रकाश आपल्यावर पडलेला आहे. एक प्रकाश आहे, एक प्रकाश आहे आणि ज्याच्यावर प्रकाश पडला ती अजून एक वस्तू आहे. तेव्हा दृश्य दिसायला सुरुवात होते. जेव्हा आत्म्याचा बोध होतो, जेव्हा आत्मसत्ता लक्षात येते, तेव्हा हा जो प्रकाश आहे, आत्मा समजण्याची, थोडा आवाज पाहिजे, आत्मा समजण्याची जी प्रक्रिया आहे, तर त्या प्रक्रियेमध्ये आत्मा ज्या जाणीवेनी समजतो ती जाणीव आत्म्यापेक्षा वेगळी नसते. एरवी बुद्धी, मन, इंद्रिय यांना चैतन्यापासून जाणीव मिळत असते, पण त्या चैतन्याला शोधण्याची, त्या चैतन्यावरही प्रकाश टाकण्याची कोणतीच व्यवस्था नाही. हे चैतन्य आपलं आपण लक्षात येतं. शास्त्रांचे शब्द असेत की स्वयमेव आविर्भवती अनुभावयती भक्तान. बाकीच्या सगळ्या गोष्टी नाहीशा झाल्या की आत्मा आपला आपण प्रगट होतो आणि भक्तांना अनुभव देतो. आत्मा हा कुठल्याही प्रक्रियेच्या शेवटी प्राप्त होणारी अशी गोष्ट नाही. जो प्रकाशे वीण प्रकाशू, जो ईशितव्य वीण ईशू, कोणी नियमन करणारा नसताना देखील ज्याचं नियमन स्वभावता चाललेलं असतं, असा आपणे मीची अवकाशू वसवित असे जो, स्वरूपाच्या योगानी आपला आपणच जो तिथं नेहमीच उपस्थित असतो असा. जो सर्व विश्वाची आदी आहे, हे जर विश्व पाहिलं तर विश्व हे पंचमहाभूतांचं बनलेलं आणि पंचमहाभूतांच्या परस्पर अशा सामरस्याने जगत हे निर्माण झालं. विश्वचक्राची जी योजना आहे त्या योजनेमध्ये सूर्य, सूर्याची उष्णता पाण्याला मिळणं, त्याचे ढग मेघ तयार होणं, त्याचा वर्षाव होणं, तो वर्षाव जमिनीवर झाल्यानंतर शेतं पिकणं, धान्य तयार होणं, त्या धान्यावर मनुष्य मात्र जिवंत राहणं, त्यांच्यापासून सर्व भूत मात्र जिवंत राहणं आणि पुनर्निर्मितीची प्रक्रिया सुरू होणं, हे अव्याहत घडत असतं. एक तर हे आपल्या आपल्या पद्धतीने आपण होऊनच घडत असतं, कोणी घडवणारा नाही असं मानणारा एक वर्ग आहे. हे घडवणारा कोणी नाही. सूर्य उष्णता देतो आहे, पाण्याची वाफ होते आहे. सूर्य उष्णता देईल तोपर्यंत पाण्याची पृथ्वीवरच्या वाफ होईल. याच्यामध्ये घडवणारा कोणी दिसत नाही अशा प्रकारचा एक तर्क निश्चितपणे आहे. तर असा एक तर्क आहे की सूर्याच्या ठिकाणी जी उष्णता निर्माण होते आणि सूर्याच्या ठिकाणी निर्माण होणारी जी उष्णता आहे आणि त्या उष्णतेने सर्व जीवन चाललेलं आहे, तर ती उष्णता कोणीतरी असल्याखेरीज निर्माण झाली नाही. काहीतरी शक्ती आहे की ज्या शक्तीच्या अधिष्ठानावर हे निर्माण झालं. या शक्तीला सर्व विश्वाचा आदी असं म्हटलं गेलं. उपनिषद त्याला सर्व विश्वाचा आदी, जीवाचाही जीव, मनाचंही मन असं म्हणतात. चक्षुषश चक्षु, मनसो मनोयत, वाचोह वाचा, सौ प्राणस्य प्राणाहा. तो डोळ्यांचाही डोळा आहे, मनाचंही मन आहे, वाचेचीही वाचा आहे, प्राणाचाही प्राण आहे असं उपनिषद म्हणतात. उपनिषद असं म्हणतात की तो एकमेवा द्वितीय आहे, एकच एक, त्याच्याखेरीज दुसरा कोणीही नाही. तो सर्वांना वश करतो, सर्व त्याच्याकडे अशा करता वश होतात की त्या एकापासूनच सर्व झालेले आहेत म्हणून ते वश होतात. तो सर्व भूत मात्रांच्या अंतर्यामी, सर्व भूतांतरात्मा म्हणून राहतो. असं असल्यामुळं जो माझा अनुभव गरम पदार्थाचा तोच यांचा अनुभव, तोच त्यांचा अनुभव. जो शीत पदार्थांचा त्यांचा अनुभव, तोच माझा अनुभव, तोच यांचा अनुभव. तो सर्व भूतांतरात्मा आहे आणि सर्व भूतमात्रांच्या अंतर्यामी राहून तो त्या त्या भूतमात्रांचं नियमन देखील करतो. तो एकम रूपम म्हणजे निर्गुण स्वरूप खरं म्हणजे असताना बहुधा यक करोती. जो या विश्वामध्ये बहुधा अनेकधा कित्येक क्रिया त्याच्या योगानी सहजगत्या घडतात. नित्यो नित्यानाम अशा प्रकारे नित्य गोष्ट आपण समजतो त्याच्यात देखील हा परमनित्य असं आहे. सर्वसाधारणपणाने एक काळ असा होता की शास्त्रज्ञ अशा भूमिकेपर्यंत आलेले होते की पंचमहाभूतांचा नाश नाही, पंचमहाभूतांचा नाश नाही. काहीही झालं तरी पंचमहाभूत आपल्या आपल्या पद्धतीने राहतातच. त्यांचं फार तर ट्रान्सफॉर्मेशन होऊ शकेल पण त्यांचा नाश नाही. म्हणजे पाण्याची वाफ होईल पण कालांतराने त्या वाफेचं पाणी होईलच. पाण्याचा नाश जगतात संभवत नाही, पृथ्वीचा नाश जगतात संभवत नाही. तुम्हाला जशा पद्धतीने मॅटर दिसतं तसं दिसणार नाही हे मान्य आहे. जर एक कागद आहे तो कागद जर जाळला तर काही वायू तयार होईल, काही राख राहील. पण कागदाचा संपूर्ण नाश करणं अशक्यप्राय आहे. कुठल्याच गोष्टीचा संपूर्ण नाश करता येत नाही. पंचमहाभूतांचा नाश नाही, ती अविनाशी आहेत. पण नंतर त्यांना असं कळलं की ही पंचमहाभूत एकाच तत्वामुळे घडलेली आहेत. या सर्वांच्या मागे एक अव्यक्त तत्व आहे. जेव्हा अणूची संकल्पना निघाली, अणूची संकल्पना मान्य झाली, तेव्हा या सर्व विश्वाच्या बुडाशी एक अव्यक्त असं इंद्रियांना भासणार अतिशय लहान, म्हणून अव्यक्त म्हणायचं, अतिशय लहान सूक्ष्म म्हणायचं असं एक तत्व आहे. पण आता अणूच्याही पलीकडं त्या अणूच्याही अस्तित्वाला कारण असं असं अजून एक तत्व असावं या कल्पनेला बळकटी मिळायला सुरुवात झाली. म्हणून ज्या ज्या नित्य म्हणून गोष्टी समजल्या जात होत्या त्या नित्यामध्ये देखील त्याच्याही बुडाशी किंवा अधिष्ठानभूत असणार असं परमनित्य तो आहे, उत्तम पुरुष परमात्मा. म्हणून नित्यो नित्यानाम, नित्यातलं परमनित्य, चेतन चेतनानाम, आणि ज्या चेतना आहेत त्या चेतनेचंही परम चैतन्य असा तो आहे. तुमच्या आत एक चेतना आहे, त्या चेतनेच्या योगाने मी जे बोलतोय ते तुम्ही श्रवण करता. माझ्या आत एक चेतना आहे, त्या चेतनेच्या योगाने माझी वाणी बोलते. माझी वाणी चेतनेच्या योगाने बोलते, जे बोलायचं आहे ते बुद्धीतून सुसूत्रमय असं कुठेतरी समोर ठेवलं जातं आणि ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतं. तुमच्या ठिकाणी ते श्रवणामार्फत ग्रहण होतं आणि सुसूत्रपणाने त्याचा स्वीकार होतो. अशा रीतीने चेतनेकडून चेतनेकडं, चेतनेकडून व्यक्तता आणि व्यक्ततेकडून परत चेतनेला बोध, अशा प्रकारे या विश्वामध्ये खेळ चाललेला आहे. ही जी चेतन शक्ती आहे, ही चेतन शक्ती सर्वांच्या अंतर्यामी असणारी ही एकच आहे असं भगवंत म्हणतात. क्षेत्रज्ञम सर्व भूतानाम, सर्व भूत मात्रांच्या ठिकाणी असणार जे क्षेत्रज्ञ म्हणून तत्व आहे ते एकच आहे. अशा चेतनेच्या ठिकाणी जर बोध झाला तर त्या चेतनेला आत्ता या क्षणाला, त्या चेतनेला मी म्हणजे देह मन आणि बुद्धी, देह मन आणि बुद्धीचा अशा प्रकारचा भाव राहतो. पण या चेतनेला जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा तो आपोआप विश्वात्मक होतो. त्याला तुकाराम महाराजांच्या भाषेत तुका म्हणे एक्या देहाचे अवयव अशा प्रकारचा बोध प्राप्त होतो. अशा स्थितीबद्दल ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतायत, जो प्रकाशे वीण प्रकाशू, जो ईशितव्ये वीण ईशू, आपणे नीची अवकाशू वसवित असे जो, जो नादे ऐकी जता नादू, स्वादे चाखी जता स्वादू, जो भोगी तसे आनंदू आनंदेची, जसं नादानीच नादाचं श्रवण करावं. श्रवण करायला तिथं दुसरा कोणीही नाही. नादाला स्वरूप भरपूर. नाद हा वेगवेगळ्या वाद्याच्या रूपाने व्यक्ततेला येतो. तो व्यक्ततेला आल्यानंतर ऐकणारे कान असतात, त्या कानांच्या मार्फत त्या नादाचा बोध होतो. तबला वाजतो आहे, तंबोरा वाजतो आहे, अशा रीती. पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की हा जो उत्तम पुरुष जाणणं म्हणजे असं आहे की जसं नादानीच स्वतःचा नाद ऐकावा, जे बासरीचा जो ध्वनी आहे तो ध्वनी त्या ध्वनीनीच जणू ऐकावा. विशेषतः तंबोरा वाजत असताना तंबोऱ्यातून तीव्र आणि कुठे मेघा, एक एक स्वर तीव्र असतो आणि शेवटचा जो स्वर असतो तो काय म्हणतात त्याला मंद्र असतो, आणि मधल्या तारा या सपोर्टिंग असतात. पण त्याच्यातून तंबोरा वाजायला जेव्हा सुरुवात होते तेव्हा त्याचे परस्पर एकमेकांमध्ये ते नाद मिसळून काही राग निर्माण होतात अशी जाणकारांची श्रद्धा आहे. जसं नादातूनच नवीन नाद निर्माण व्हावा, त्याच्यातून नवीन नाद निर्माण व्हावा पण हा निर्माण झालेला नाद समजणारा कान आपला असतो. इथं ते असं म्हणतात की नाद देखील नादच ऐकतो. स्वादे चाखी जता स्वादू, जसं स्वादानीच स्वादाची चव घ्यावी, जो भोगी तसे आनंदू आनंदेची, तशा प्रकारे पहिली जी दोन उदाहरणं आहेत तर ती दोन उदाहरणं शब्द आणि रसना याबाबत ज्ञानेश्वर महाराजांनी दिली, जी आपल्याला अशक्य वाटतात. नाद कान ऐकतो, चव जिभेला समजते. स्वादालाच स्वादाची चव समजावी अथवा नादालाच नादाची चव समजावी, नादालाच नाद ऐकू यावा, या तऱ्हेने इंद्रियजन्य अशा सुखाबद्दल जी अशक्यप्राय गोष्ट आहे ती सांगितल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, जो भोगी तसे आनंदू आनंदेची, आनंदच आनंदाचा उपभोग घेतो उत्तम पुरुष या सदरामध्ये. एकदा असं झालं की स्वामीजी म्हणजे बाळासाहेब वाकडे पावसला गेलेले असताना त्यांच्याबरोबर एक वेदांती होते आणि स्वरूपानंदांच्या पडवीच्या बाहेर एका ठिकाणी बसून ते दोघं बोलत होते आणि त्यांनी स्वामीजींना असं विचारलं की बाळासाहेब ज्या वेळेला सर्व वृत्ती संपतात, निर्वृत्तिक अशी स्थिती ध्यानामध्ये प्राप्त होते, आपल्याला सर्व आनंद वृत्तीद्वारे समजतो, सर्व वृत्तीद्वारे संवेदना समजतात, ती वृत्ती ज्या वेळेला नाहीशी होते आणि निर्वृत्तिक स्थिती प्राप्त होते आणि या निर्वृत्तिक स्थितीमध्ये जेव्हा जगत भान नाहीस होतं, देहभान नाहीस होतं, तेव्हा आत्म्याचा आनंद होतो कोणाला? त्या स्थितीला जे आत्मानंद असं म्हणतात, जर आनंद उपभोगणारं मन अथवा इंद्रिय त्या ठिकाणी उपस्थित नाहीत अशा वेळेला आत्म्याचा आनंद समजतो कोणाला? त्याच्यावर बाळासाहेब असं म्हणाले की आत्मा हा आनंदरूप आहे आणि स्वसंवेद्य आहे, तो आपणच आपला अनुभव घ्यायला समर्थ आहे, त्यामुळे आत्म्याचा अनुभव हा आत्म्यामुळेच येत असतो असं बाळासाहेब म्हणाले. हे लांब पडवीच्या पेक्षा दूर असं झालेलं संभाषण संध्याकाळच्या वेळेला दोघं दर्शनाला गेलेले असताना ते वेदांती गृहस्थ होते, त्यांना स्वरूपानंद असं म्हणाले की बाळासाहेब सांगतात, बाळासाहेबांनी सांगितलं ते अगदी बरोबर आहे, आत्म्यालाच आत्म्याचा आनंद कळतो. ते वेगळेपणे भोगीजे जैसे पक्षीये फळ चुंबीजे तैसे नाही, तेथ विसरीजे भोगीतेपणही, भोगी अवस्था एक उठी ते अहंकाराचा अचळू लोटी, मग सुखेसिदे मिठी गाढेपणे. त्या ठिकाणी दुसरा कोणी नसताना देखील आत्मा आपल्या स्वतःचाच आनंद आपण स्वतः अनुभवत असतो असं म्हणून त्यांनी त्यांना प्रसाद दिला. आणि मग स्वामीजींना असं म्हणाले की वेदांती व्यक्ती बरोबर फार बोलण्याची काही आवश्यकता नाही असं ते म्हणाले, वेदांती माणसाबरोबर फार चर्चा करू नये असं म्हणाले. जसं स्वादानीच स्वाद चाखावा, नादानीच नाद ऐकावा, तशी इथं परिस्थिती आहे. जो भोगी तसे आनंदू आनंदेची, आनंदाचा अनुभव आनंदरूप आत्मा आपला आपणच त्या ठिकाणी उपभोगत असतो. जो पूर्णतेचा परिणाम, पूर्ण गोष्ट आहे त्या पूर्ण गोष्टीचा परिणाम, विश्व हे अत्यंत पूर्ण आहे. उपनिषद म्हणतात की पूर्ण मदहा पूर्णमिदम ते परमात्म तत्व पूर्ण आहे आणि हे विश्व देखील पूर्णच आहे. विश्व पूर्ण आहे, विश्वामध्ये अपूर्ण काही नाही असं उपनिषद म्हणतात. ते परमात्म तत्व पूर्ण अशा करता आहे कि त्या परमात्म तत्वाची जी पूर्णता आहे आणि त्याचं अविनाशित्व आहे, त्याचं एकमेवा द्वितीयत्व आहे असं असल्यामुळं त्याची पूर्ण स्थिती कदापि बिघडतच नाही. तो स्वरूपतः आणि स्वभावानी पूर्णतेच्याच बोधात असतो. अपूर्णतेच्या बोधाला भीती असते, अपूर्णतेचा जो बोध असतो त्याच्यामध्ये भीती असते, विकार असतात. जसं सुख दुःख, नाना इंद्रियांचे विकार हे अपूर्णतेमुळे निर्माण होतात, पण परमात्म्याच्या ठिकाणी विकार नाहीत. याच कारण तो पूर्ण आहे. परमात्मा जसा स्वरूपाने पूर्ण आहे तसं विश्व देखील पूर्ण आहे. विश्वाच्या पूर्णतेबद्दल सांगताना असं सांगितलं जातं की एक जन्म होतो, लहान मुलाचा जन्म होतो, तर पूर्ण आणि लहान असा तो असतो. असतो अगदी एवढाच कोपरभर, पण तो पूर्ण असतो. तो आधी अपूर्ण असतो आणि मग नंतर कधीतरी पूर्ण होतो असं नाही. तो जन्माला येतो तेव्हा पूर्णच जन्माला येतो. आणि पूर्ण असतानाच त्याची पूर्णता न सोडताच त्याचा देह मोठा होतो. विनोबा असं म्हणतात की अंधाऱ्या रात्री जेव्हा सूर्योदय व्हायला सुरुवात होते जंगलात, तेव्हा सगळं विश्व अवतीभोवतीचं अस्पष्ट दिसतं, पण अस्पष्ट पूर्ण असं त्याचं दर्शन असतं. आणि हळूहळू ते अस्पष्ट अधिक स्पष्ट, अधिक स्पष्ट आणि पूर्ण स्पष्ट, पण अस्पष्ट पूर्ण अधिक अस्पष्ट पूर्ण, त्याच्यापेक्षाही स्पष्टतेला गेलेलं पण पूर्ण आणि पूर्ण स्पष्ट असं दर्शन होत. तसं नसतं तर ते असं म्हणतात की सूर्यप्रकाश जेव्हा प्रथम थोडासा येतो तेव्हा झाडं अर्धी दिसायला पाहिजे होती आणि मग हळूहळू ती पूर्ण झाल्याचं दिसायला पाहिजे होतं. फक्त ती अंधारात दिसतात, पण दिसतं ते पूर्णच दिसतं. याचं कारण विश्व मुळातच पूर्ण आहे. याचं कारण विश्व हे परमात्म्यापासून निर्माण झालेलं आहे. अशा या पूर्ण असणाऱ्या विश्वाचा आणि पूर्ण असणाऱ्या परमात्म्याचा अन्योन्य संबंध असताना जर त्या निर्गुण निराकार अशा पूर्णतेमधून मुळातच पूर्ण असणारं दृश्य विश्व जर नाहीस झालं अथवा काढून घेतलं तरी देखील तिथं पूर्णच शिल्लक राहतं. पूर्णात पूर्ण मुदच्यते, पूर्णस्य पूर्ण मादाय, आणि त्या पूर्णामध्ये जर पूर्ण मिळवलं तरी देखील पूर्णच शिल्लक राहतं. विश्व झाल्यामुळं त्याच्या पूर्णतेला बाधा आली नाही आणि विश्व नाहीस झाल्यामुळं त्याची पूर्णता संपत नाही. अशा रीतीने पूर्णापूर्णतेच्या पलीकडचा नेहमीच पूर्ण असणारा असा हा पुरुषोत्तम आहे. जो पूर्णतेचा परिणामू पुरुषुगा पुरुषोत्तमू विश्रांतीचाही विश्रामू विराला जेथे, विश्रांतीचा देखील विश्राम विसावा. सुखासी सुख जोडले, मुळातच सुखरूप असणारा अधिक सुखरूप होतो. परमार्थ देखील मुळातच सुखाचा अनुभव घेणारा जो जीव असतो, इंद्रियांकरवी डोळ्याकरवी तो सुखाचा अनुभव घेतो. दुःखही प्रतीत होत असेल, सर्व इंद्रियांकडून सुखाचा अनुभव येतो, येत नाही असं होऊ शकत नाही.
पण हा सुखस्वरूप असणारा अजून उत्तम सुखाला प्राप्त होतो. परमार्थामुळे एवढंच घडतं. सुखासी सुख जोडिले, जे तेज तेजासी सापडले, शून्य बुडाले महाशून्य जिये. खूप अवघड अवघड हो गयात. शून्य ज्या महाशून्य सत्तेच्या ठिकाणी लीन होऊन जात, 13व्या अध्यायामध्ये ज्ञेयाचं जे वर्णन आलेलं आहे तिथं, मग आकारू जेथ हारपे, तेव्हा रुद्र जे म्हणीजे आकार नाहीसा झाला की आकार नाहीसा ज्याच्यामुळं होतो, संहार ज्याच्यामुळं होतो, त्या शक्तीला रुद्र असं म्हणतात. आकारू जेथ हा हारपे, तेव्हा रुद्र जे म्हणीजे तेही गुणत्रय जेव्हा लोपे, तई जे शून्य. हा आकार ज्या गुणत्रयाच्या अधिष्ठानावर असतो, ते गुणत्रय म्हणजे सत्व रज आणि तम हा भाव, तो देखील जेव्हा नाहीसा होतो तेव्हा शून्य स्थिती निर्माण होते. अगदी ध्यानाचंच वर्णन आहे. ध्यानामध्ये मन नाहीसं झालं किंवा विचार नाहीसे झाले किंवा विचार रहित अशी स्थिती दीर्घ काळ टिकली की जगत आभास नाहीसा होतो आणि त्याच्या सापेक्ष असणारा देहभाव देखील नाहीसा होतो. हा आकार नाहीसं होण्याची जी स्थिती आहे ती एका देवतेनी केली. त्या देवतेला रुद्र असं नाव दिलं. हा आकारू हरपे, तेव्हा रुद्र जे म्हणीजे, आणि बाहेर देखील रुद्र ही तीच संकल्पना आहे. तेही गुणत्रय जेव्हा लोपे, आकार नाहीसा झाला याचा अर्थ लगेच परमात्म तत्वाशी एकरूपता झाली असं नाही, तर आकार नाहीसा झाला तरी त्रिगुण शिल्लक राहतात, अव्यक्त रूपाने त्रिगुण शिल्लक राहतात. जसं परमात्म्यापासून विश्व कसं झालं हे सांगताना परमात्मा त्या परमात्म्याच्या ठिकाणी मी आहे असा भाव निर्माण झाला, तो मी असं म्हणाला, अहम असं म्हणाला, आणि अहम असं म्हटल्याबरोबर ते मीपणानी विशिष्ट असं अहम वैशिष्ट्य असणार असं जगत निर्माण झालं, भूतमात्र निर्माण झाली. तो असं म्हणाला की एकोहम, वस्तुतः तो एकच होता पण आपण एकच आहोत असं त्याला वाटलं आणि तो बहु झाला. पण तो बहु होताना त्या एकमेवा द्वितीय अशा परमात्म्याच्या ठिकाणी ज्या वेळेला आपण आहोत असा भाव निर्माण झाला तेव्हा त्या स्थितीला मूळ माया असं म्हटलं गेलं. वस्तुतः तो एकच होता पण मी आहे अशी जाणीव वेगळेपणाने झाल्यामुळं त्याला मूळ माया म्हटलं गेलं. त्या मूळ मायेपासून त्रिगुण झाले, सत्व रजतम, त्रिगुणापासून पंचमहाभूत. मग पंचमहाभूतांची समन्वयात्मक कर्म, पर्जन्यादी, भूतसृष्टीची निर्मिती इत्यादी. म्हणून आकार नाहीसा झाला तरी त्रिगुण शिल्लक राहतात. पण हे त्रिगुण देखील जेव्हा नाहीसे होतात, रजोभाव देखील नाही, तमोभाव देखील नाही आणि सत्वभाव देखील नाही, तर गुणसाम्य स्थिती निर्माण होते. तेव्हा खऱ्या अर्थाने ध्यानामध्ये शून्याची प्रचिती येते, शून्याचा बोध होतो. हा शून्याचा बोध गगनाकाशाच्या ठिकाणी, चिदाकाशाच्या ठिकाणी होतो. साधक डोळे मिटून बसलेला असतो, तो आतून साक्षी झालेला असतो आणि त्या साक्षीला शून्य किंवा शून्य बोध होतो, म्हणजे गगन दिसत असतं, काही नाही याचा तो साक्षी असतो. ज्ञानेश्वर महाराज पुढे असं म्हणतात, नभाचे शून्यत्व गिळोन, गुणत्रयाते नुरवून, शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत। त्यावेळेला गगन आहे आणि मी आहे, मी गगनाकडे म्हणजे शून्याकडे वेगळेपणाने साक्षीत्वानी पाहतो आहे, हा मीचा वेगळेपणाने पाहण्याचा भाव जो आहे तर तोच त्रिगुणाचा भाव आहे। जेव्हा तोही भाव संपून जातो तेव्हा गगन म्हणून तिथं काही न उरता जो द्रष्टा असतो पाहणारा त्याला आत्मबोध होतो। तेव्हा ते शून्य जे आहे ते शून्य महाशून्य सत्तेमध्ये म्हणजे परब्रह्म सत्तेमध्ये लीन होऊन जातं आणि महाशून्य सत्ता शिल्लक राहते, परब्रह्म सत्ता शिल्लक राहते। स्वरूपानंदांचा कोणता तो अभंग आहे, कृपावंत थोर सद्गुरु उदार, तेने योग सार दिले मज, मन पवनाची घालोनिया गाठ, गगनाची वाट दावी येली। शून्य निशून्याचे बीज महाशून्य, शून्य स्थिती निशून्य स्थिती ही मुळात ज्या महाशून्य स्थितीतून परब्रह्म सत्तेतून निर्माण झाली, शून्य निशून्याचे बीज महाशून्य भेटविले धन्य हरिरूप। त्या ठिकाणी जे होतं त्याला सच्चिदानंद श्रीहरी दर्शन असं म्हणतात, त्याला आत्मदर्शन असंही म्हणण्याचा प्रघात आहे। स्वामी म्हणे माझा नाथ संप्रदाय, अवघे हरिमय योग बळे। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सुखासी सुख जोडिले, जे तेज तेजासी सापडले, शून्य ही बुडाले महाशून्य जिये, जो विकासा ही वरी उरता, ग्रासा ते ही ग्रासुनी पुरता। जेव्हा विश्व निर्माण होतं तेव्हा विश्वाचा विकास होतो, अपरंपार विकास होतो। मध्ये मी असं वाचलं की डाव लावलेला आहे, सोंगट्या सगळ्या लावल्यात आणि स्ट्रायकरनी एक स्ट्राईक दिला, डाव फोडला, सुरुवात झाली कॅरम खेळायला। त्या एका स्ट्राईक निशी सगळ्या सोंगट्या आपापल्या परीने पसरायला सुरुवात होते। तसं काही एक स्फोट झाला आणि तिथं कुठलाही अडथळा नसल्यामुळं अवकाशामध्ये विश्वाचं प्रसरण हे होतच आहे। तेव्हा जो धक्का बसला त्याच्यातून एकमेकांपासून दूर जाणं हे अजून घडतच आहे। पृथ्वी जरी सूर्याभोवती फिरत असली तरी सूर्य देखील जी आकाशगंगा आहे त्याच्या मध्य केंद्राभोवती सूर्य फिरतोय, पण हे सगळंच विस्तारत आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। विस्ताराचा कडेलोट होईपर्यंत, कारण याला थांबवण्यासाठी रेझिस्टन्सच नाही, असं असल्यामुळे ते पुढे जात आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे। आणि अशा प्रकारे विश्व निर्माण झाल्यानंतर देखील विश्वाच्या अंतर्गत इथं विशेष करून पृथ्वी तलावर जिथं मानव आहे तर केवढा मोठा विकास झाला। आमच्या लहानपणी माझ्या आठवणीत पत्र आहे की सगळ्यांच्याकडे नळ आलेले आहेत आणि आपले भाडेकरू असं म्हणतायत की आपणही नळ घेऊ, तर आपण नळ घ्यावा का? आणि आमच्या घरात चर्चाही झाली की आपल्याकडे विहीर असताना नळ घेण्याची गरज काय आपल्याला, अशीही चर्चा झालेली होती। पण विकास होतोय, त्या विकासामुळे नळ आले, विहिरी बुजवल्या, पाणी पुरत नाही म्हणून आता टँकर मागवायला लागायला लागला, विकास चालू आहे। अशा प्रकारचा कितीही विकास झाला तरी देखील हा विकासाच्याही वर शिल्लकच आहे। अत्यतिष्ठ दशांगुळम असं त्याचं वर्णन केलेलं आहे। स भूमी ही विश्वतो वृत्वात्यतिष्ठत दशांगुलम। भूमी सकट सर्व विश्वाला आवृत्त करून वर 10 अंगुळ तो शिल्लक राहिला। विकासाची ही चरम सीमा तोच आहे, त्याच्या पुढे विकास जाऊ शकत नाही। ग्रासाते ही ग्रासूनी पुरता, आणि लयाचा जेव्हा वेळ येतो, लयाचा जेव्हा क्षण येतो, तेव्हा काही शिल्लक राहत नाही। आपल्याला लयाबद्दल काही माहित नाहीये, पण किल्लारीला झालेला भूकंप, अहमदाबाद मध्ये झालेला भूकंप, कधीतरी येणारी वादळ, साधा नाहीच म्हणता येणार। बारामतीला मी होतो तेव्हा 40-45 मिनिटं पाऊस पडला, त्या पावसाने केवढा हाहाकार झाला। थोडा वेळ पावसाच्या ऐवजी फक्त गाराच पडत होत्या। पण प्रलयाकरता हे चाललेलं नव्हतं, पण असं जरी थोडी चुणूक दिसली निसर्गाची तरी आपली भंभेरी उडते। अर्जुनाची जशी स्थिती झाली ना विश्वरूप पाहताना, तो प्रथम आनंदित झाला, मग त्याला विस्मय वाटायला लागला, मग त्याला भीती वाटायला लागली, आणि मग हे विश्वरूप दर्शन नको वाटायला लागलं। असं जसं होतं तशीच आमची तिथं परवड झाली। सुरुवातीला गारा पाहून आनंद वाटायला लागला, मग आश्चर्य वाटायला लागलं की एवढ्या गारा, एवढ्या मोठमोठ्या गारा। मग सगळीकडे फिरणारा वारा पाहून आणि त्या गाराच फक्त पाहून भीती वाटायला लागली की होणार काय, कारण इकडून पाणी येते, त्या खिडकीतून पाणी आत येते, इकडची काच फुटली, तिकडं असं झालं। त्याचं रूपांतर भीतीमध्ये झालं आणि नको आता हे, आता जापाणी जापाणी आपुले अस्ताव्यस्त हे, असं जे अर्जुन म्हणाला ते काही खोटं नाही। ग्रासातेही ग्रासूनी पुरता, जो बहुते पाडे बहुता पासोनी बहु, किती तुलना केली तरी ज्याच्याशी तुलना आपण करू त्याच्यापेक्षाही तो श्रेष्ठच आहे, म्हणून तो उत्तम आहे। पुढच्या वेळेला बघू। हरिओम तत्सत्। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः माग्रुधकस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री ज्ञानेश्वर महाराज परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि।